ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकास दर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांची राजीनामा देण्याची घोषणा. देहरादूनमध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 19 वर्षाखालच्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा स्कॉटलंडवर 150 धावांनी विजय. आणि शेअर बाजारातली घसरण थांबली, सेन्सेक्समध्ये 535 अंकांची वाढ. केवळ कच्च्या मालाची निर्यात करून विकासाचा वेग वाढणं शक्य नसून विकास दर वाढवण्यासाठी संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं उत्कर्ष ओदिशा मेक इन ओदिशा कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक सशक्त परिसंस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आणि उद्योगांना या प्रयत्नात सरकारसोबत सहकार्य करण्याचं आवाहनही केलं.
सरकार देश में रिसर्च से जुड़ा एक बहुत वाइब्रेंट इकोसिस्टम बना रहा है. इसके लिए एक स्पेशल फंड भी बनाया गया. इंटर्नशिप और स्किल डेवलपमेंट के लिए एक स्पेशल पैकेज घोषित किया गया है. इसमें भी इंडस्ट्री खुलकर आगे आए, सरकार के साथ मिलकर काम करे, ये सभी की अपेक्षा है. जितना बड़ा और बेहतरीन भारत का रिसर्च इकोसिस्टम होगा, हमारी इंडस्ट्री को इससे सीधा फायदा होगा.
उत्कर्ष ओदिशा ही ओदिशा सरकारतर्फे आयोजित केलेली एक प्रमुख जागतिक गुंतवणूक शिखर परिषद असून त्याचा उद्देश ओदिशाला भारतातलं एक आघाडीचं गुंतवणूक केंद्र आणि औद्योगिक केंद्र बनवणं असा आहे. 2 दिवसांच्या या परिषदेद्वारे 5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक व्हावी असं ओदिशा सरकारचं उद्दिष्ट असून यामुळे 3.5 लाख रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांनी आज राजीनामा देण्याची घोषणा केली. 2 महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये एक रेल्वे स्थानक कोसळल्याप्रकरणी सातत्यानं मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरू आहेत. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता. काल बेलग्रेड इथं विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर वुसेविक यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. 1 वर्षांपेक्षा कमी काळ ते प्रधानमंत्री पदावर राहिले आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी सुरू होणार आहे. शनिवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सरकार खेळाडूंसाठी जास्तीत जास्त संधी निर्माण करत असून खेळ हे देशाच्या सर्वांगीण विकासाचं प्रमुख अंग आहे असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. खेळासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत असं सांगत खेळासाठी सरकार करत असलेल्या तरतुदींचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. ते म्हणाले,
मेरा आप सभी के टैलेंट पर, आपके सामर्थ्य पर पूरा भरोसा है. हमारी पूरी कोशिश है आपका सामर्थ्य बढ़े, आपके खेले और निखारे. बीते 10 साल में देखिए आपके टैलेंट को सपोर्ट करने पर हमने निरंतर फोकस किया. 10 साल पहले स्पोर्ट्स का जो बजट था वो आज 3 गुना से ज्यादा हो चुका है. टॉप स्कीम के तहत ही देश के दर्जनों खिलाड़ियों पर सैकड़ों करोड़ रुपए का निवेश किया जा रहा है.
खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात खासदार क्रीडा महोत्सव आयोजित केले जात आहेत. खेळाडूंना आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो असं प्रधानमंत्री म्हणाले. ग्रीन गेम्स ही यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे. तर उत्तराखंडचा राज्यपक्षी असलेल्या मोनाल वरून प्रेरणा घेत माऊली हे क्रीडा स्पर्धेचं शुभंकर चिन्ह निवडण्यात आलं आहे. उत्तराखंडमधल्या 8 जिल्ह्यात 11 शहरात 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत ही क्रीडा स्पर्धा होणार आहे. योग आणि मल्लखांब या खेळाचा पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला आहे. या स्पर्धेत देशातले सुमारे 10,000 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन होण्याआधी 26 जानेवारीला उधमसिंग नगरच्या गोलापूर इथं झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकं जिंकली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर आपण ऐकू शकता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19 वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 6 गटाच्या अंतिम सामन्यात भारतानं स्कॉटलंडवर 150 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना स्कॉटलंडचा संघ 14 षटकात केवळ 58 धावांवर गडगडला. स्कॉटलंडची सुरुवात ही चाचपडत झाली. अवघ्या 13 धावांवर पिप्पा केली हिच्या रुपानं स्कॉटलंडला पहिला झटका बसला. त्यानंतर स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. भारताच्या आयुषी शुक्लानं 4 गडी बाद केले तर वैष्णवी शर्मा आणि गोंगदी त्रिशा यांनी प्रत्येकी 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधी भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशानं नाबाद 110 धावा केल्या. अवघ्या 59 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं तिनं ही कामगिरी केली. तर जी कमलिनी हिनं अर्धशतक केलं. दरम्यान भारतानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत याआधीच प्रवेश केला आहे. तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी अंतिम 4 आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 3रा सामना आज राजकोटमध्ये निरंजन शाह स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात त्यांचा सलामीचा फलंदाज फिलिप सॉल्ट हार्दिक पांड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. मात्र त्यानंतर बेन डकेटची फटकेबाजी आणि कर्णधार जोस बटलरच्या फलंदाजीमुळे डाव सावरला. मात्र ते बाद झाल्यानंतर पुन्हा डाव गडगडला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या 15 षटकात 6 बाद 123 धावा झाल्या होत्या. भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या घसरणीनंतर आज मात्र सकारात्मक चित्र दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 535 अंकांची वाढ झाली आणि तो 75,901 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 128 अंकांची वाढ नोंदवत 22,957 अंकांवर बंद झाला. बँक, स्टील, फायनान्स तसंच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आज तेजी दिसून आली. व्यापक बाजारपेठेत विक्री सुरू राहिल्यानं घसरणीचा वेग मंदावल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांकडून प्रचार जोरात सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज संध्याकाळी कस्तुरबा नगर मतदारसंघात रोड शो केला. तसंच कालकाजी इथं एका जाहीर सभेला संबोधित केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी पटपरगंज विधानसभा मतदारसंघात एका रॅलीला संबोधित केलं. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज मुंडका इथं तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी नरेला इथं प्रचार केला. नवोन्मेषी संशोधन औद्योगिक आणि सामाजिक भागीदारी क्षमता निर्माण धोरणनिर्मिती करून CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका निभावत असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. लखनौ इथं CSIRच्या हिरक महोत्सवी समारंभाच्या उद्घाटनात ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकास दर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. देहरादूनमध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 19 वर्षाखालच्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा स्कॉटलंडवर 150 विजय. आणि शेअर बाजारातली घसरण थांबली. सेन्सेक्समध्ये 535 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.